मधुपं स्वामी स्वरूपांकितः संतानां वचनानुभूति पथिका साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतात् ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचित् आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे। अध्याय 13वा आपला 24वा श्लोक चाललेला आहे। आपणच स्वतः आपल्या ठिकाणी आत्मानं आत्मना ध्यानेन आत्मनी पश्यंती, आपणच आपल्याला आपल्या ठिकाणी ध्यानानी कोणी एक पाहतात म्हणजे जाणतात समजून घेतात। स्वतःची प्रचिती ध्यानाने कोणी एक घेतात, अन्ये सांख्येन योगेन, अन्य कोणी आहेत ते सांख्य योगानी, तर कर्मयोगेन च अपरे, कर्मयोगानी देखील इतर काही आपल्या स्वतःला आपल्या ठिकाणी प्रतीतीला आणतात। सांख्य योगानी, कर्मयोगानी आणि ध्यान योगानी आपल्या स्वतःला जाणणारे असे असतात। त्याच्यापैकी ध्यानेन आत्मनी पश्यंती हे आपण मागच्या वेळेला पाहिलं, थोडक्यात पाहिलं की ध्यानानी कशा रीतीने पाहतात आणि भगवद्गीता त्याबाबत काय म्हणते। दुसरे कोणी असतात ते सांख्य मार्गानी, सांख्य योगानी आपल्या स्वतःला म्हणजे आत्मस्वरूपाला आपल्याच ठिकाणी जाणतात असं भगवंत म्हणतात। हा जो 13वा अध्याय आहे हा 13वा अध्याय प्रकृती पुरुष योग म्हणून सांगितला गेलेला, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आणि त्याच्यामध्ये प्रकृती पुरुष विचार देखील भगवंतांनी सांगितलेला आहे। हा प्रकृती पुरुष विचार सांख्य विचार म्हणून सुप्रसिद्ध आहे। मात्र भगवंतांनी या ठिकाणी अन्ये सांख्येन योगेन असं म्हटलेलं आहे ते प्रकृती पुरुष विचारांनी जाणतात असं त्यांना म्हणायचं नाहीये। कपिल महामुनींचा जो प्रकृती पुरुष विचार आहे आपण मागच्या वेळेला गेले अनेक सोमवार तो विचार काय आहे ते पाहत होतो पाहत आहोत। या विचाराप्रमाणे जेवढे देह आहेत तेवढ्या प्रकृती आहेत आणि देहाच्या अंतर्यामी असणारं जे चैतन्य आहे ते अव्यक्त चैतन्य पुरुष या नावाने ओळखलं जातं। जेवढे देह आहेत तेवढे पुरुष आहेत असा मूळ प्रकृती पुरुष विचार सांगतो, सांख्य विचार सांगतो। आणि गुण कर्म याच्या योगाने प्रकृतीच्या ठिकाणी आसक्त होऊन पुरुष सुख दुःख भोगणारा असा असतो। सुख दुःखांचा भोग मी भोगतो असा भाव पुरुष आपल्या स्वतःवर ओढवून घेतो। या प्रकृतीमध्येच देह मन आणि बुद्धी येते। बुद्धीला जेव्हा सात्विक ज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्या सात्विक ज्ञानाच्या योगाने बुद्धीला असं समजतं की मी म्हणजे प्रकृती पुरुषापेक्षा अत्यंत वेगळी आहे। असं जेव्हा बुद्धीला ज्ञान होतं तेव्हा प्रकृती पुरुषापासून फारकत घेते आणि स्वतःला मुक्त करवते आणि पुरुष देखील मुक्त होतो असं सांख्य तत्वज्ञान सांगतं. पुरुष प्रकृतीपासून मुक्त होत नाही याचं कारण पुरुष हा मुळातच असंग आहे. तो कोणतीही क्रिया करणारा नाही त्यामुळं अशा प्रकारचा भाव बुद्धीला सात्विक भाव जर प्राप्त झाला तर ती बुद्धी त्या ज्ञानाच्या योगाने प्रकृतीला पुरुषापासून मुक्ती देववते आणि पुरुष वेगळा आणि प्रकृती वेगळी असं होते आणि हा जो पुरुष आहे हा पुरुष मुक्त होऊन जातो. सांख्य विचारामध्ये म्हणजे प्रकृती पुरुष विचारामध्ये परमात्मा ही संकल्पना नाहीये. जी इथं प्रकृती पुरुष विवंचना सांगत असताना मात्र भगवंतांनी आणलेली आहे. एका परमात्म्यापासून पुरुष आणि प्रकृती झालेले आहेत अशा प्रकारचं विवेचन भगवंतांनी केलं आणि जेव्हा पुरुषाला बोध होतो तेव्हा तो परमात्म्याशी एकरूपता साधतो. हा जो सांख्य विचार आहे हा सांख्य विचार सांख्यशास्त्र म्हणून ओळखला जाणारा प्रकृती पुरुष विचार आणि भगवंत इथं जे अन्य सांख्येन योगेन असं म्हणतात तो सांख्य योग याच्यामध्ये फरक आहे. कधी कधी तेच शब्द वेगळ्या वेगळ्या संदर्भामध्ये जर आले तर पंचयित होते. मग इथं सांगितलेला सांख्य हा शब्द काय आहे? दुसऱ्या अध्यायाला देखील सांख्य योग असं नाव आहे. आत्मविषयक ज्ञान असं त्याचं स्वरूप आहे आणि या आत्मविषयक ज्ञानाच्या योगाने कोणी आपल्या स्वतःला आपल्या ठिकाणी जाणतात असं भगवंत म्हणतात. कपिल महामुनींनी सांगितलेला प्रकृती पुरुष विचार नाही तर दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला ज्ञान विचार आत्मज्ञान विषयक विचार असं अन्य सांख्येन योगेन याचा अर्थ आहे. भगवद्गीता सांगायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा भगवंतांनी प्रथम अर्जुनाला आत्म्याचं अमरत्व आणि अकर्तृत्व आणि त्याच्या अंतर्गत जी स्वधर्म कर्म निष्ठा सहजच ओघ प्राप्त आहे त्याचं वर्णन करून सांगितलं आणि हा सांख्य योग आहे हा सांख्य विचार आहे भगवद्गीतेचा. आणि मूळ प्रकृती पुरुष विचारातला जो सांख्य विचार म्हणून आहे त्याच्यामध्येही भगवंतांनी थोडा बदल करूनच भगवद्गीतेमध्ये तो स्वीकारलेला आहे. हा जो दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला सांख्य योग किंवा ज्ञान विचार आहे त्या ज्ञान विचाराचं मुख्य सूत्र आत्मा अमर आहे असं आहे. अशोच्यान अन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचंती पंडिता हा. इथपासून भगवंतांचं खरं निरूपण दुसऱ्या अध्यायामध्ये सुरू झालं. दुसऱ्या अध्यायातला हा 11वा श्लोक आहे. ज्याच्याविषयी शोक करून नये अशा विषयी तू शोक करतो आहेस. अशोच्यान जे शोकामध्ये बसत नाही ज्याच्याविषयी शोक करणं बरं नव्हे अशा आत्म्याविषयी तू शोक करतो आहेस. आत्मा हा शोच्य नाही तो अशोच्य असा आहे. तो अमर आहे म्हणून तो शोक करायला योग्य असा नाही पण तू त्याच्यासंबंधी शोक करतो आहेस. आणि वर प्रज्ञावादांश्च भाषसे प्रज्ञावाद तू सांगतो आहेस. काहीतरी बुद्धिवाद आपल्या निरूपणामध्ये आहे आपल्या शंकेमध्ये आहे अशा धाटणींनी तू प्रश्न विचारतो आहेस. तुझी भाषा तर प्रज्ञावादी अशी आहे पण ज्याच्याविषयी शोक करू नयेस अशाविषयी तू शोक करतो आहेस. या दोन गोष्टी एक प्रकारे पॅराडॉक्स विरोधाभास असा आहे. भगवंतांनी अर्जुनाला जे उत्तर द्यायला सुरुवात केली त्याच्यामध्ये सुरुवातीलाच अर्जुन विरोधाभासी बोलत आहे असं भगवंतांनी अर्जुनाला दणकून सांगितलं. एका बाजूला आत्मकल्याणाची इच्छा अर्जुन धरत होता आणि दुसऱ्या बाजूला आत्मा अमर आहे हे विसरत होता. एका बाजूला आत्मज्ञानाच्या बाबत आपण जिज्ञासू आहोत असं दाखवत होता. क्लैब्यम मास्मगम पार्थ नई तत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप असं भगवंत म्हटल्याबरोबर क्लैब्य एक गाळठून जो गेलेला होता गारठलेला होता गाळठलेला होता असा अर्जुन भगवंतांनी जेव्हा निंदा करायला सुरुवात केली तेव्हा भगवंतांना तो शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणून शरण गेला आणि भगवंतांना म्हणायला लागला की माझं श्रेय काय आहे कशात आहे ते तुम्ही मला सांगा. जर श्रेयाची गोष्ट निघाली तर सहजच आत्मज्ञानाची गोष्ट येते. केवळ राज्य मी कसं मिळवू किंवा युद्ध न करता मी निघून जाऊ का असे अर्जुनाचे प्रश्न नसल्यामुळं अर्जुन श्रेयाची गोष्ट करायला लागल्यामुळं भगवंतांनी आत्मविषयक तत्वज्ञान अर्जुनाला सांगायला सुरुवात केली. अशा रीतीने एका बाजूनी तू आत्म्याविषयी जिज्ञासा दाखवतोस आणि दुसऱ्या बाजूनी गेलेल्यांविषयी शोक करतोस. गतासून अगतासूंश्च जे गेलेले आहेत त्यांच्याविषयी जे गेलेले नाहीत असे अगतासूंश्च नानुशोचंती पंडिता जे गेलेले नाहीत त्यांच्याविषयी आणि जे गेलेले आहेत त्यांच्याविषयीही त्यांच्या ठिकाणी आत्मा आहे देह हा वरवरचा आहे असं लक्षात घेऊन पंडित कधीच शोक करत नाहीत आणि तू मात्र शोकाची गोष्ट बोलतो आहेस. आत्मा हा मरणारा नाही जाणारा येणारा अशा प्रकारचा नाही. भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले की देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा देहामध्ये जशा कौमार यौवन आणि जरा अशा प्रकारची स्थित्यंतर लक्षात येतात तथा देहांतर प्राप्ती त्याच प्रकारे देह जाणं आणि देह जाण्यानंतर ती देखील देहाचीच एक अवस्था समजणं तथा देहांतर प्राप्ती काय पुढं धीरहा धीरहा तत्र न मुह्यती. म्हणजे जर बाल असेल तो कुमार असेल तो जर तरुण झाला तर धीर पुरुष मोह पावतो का शोक करतो का की देह बदलला म्हणून शोक करतो. जर तो धीर पुरुष आहे धीर पुरुष याचा अर्थ असा की ज्याला आत्मा माहीत झाल्यामुळं संसाराच्या विषयी देहाच्या विषयी आत्म्याच्या अविनाश्यत्वाविषयी धीर प्राप्त झालेला आहे त्याला धीर पुरुष असं म्हणायचं. अंधाराला न घाबरणारा म्हणजे धीर पुरुष नाही. कुठं दंगल वगैरे चाललेली आहे तर चला जाऊन तर पाहून येऊ याला धीर पुरुष भगवंत म्हणत नाहीत. आत्मविषयक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बुद्धीत ज्याच्या पक्क्या बसलेल्या आहेत तो देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये जसाच्या तसा राहतो. आता मी जे तुम्हाला म्हणतोय की बाल्यापासून ते तरुण झाल्यानंतर विशेष गडबडून जाण्याचं कारण कोणालाच वाटणार नाही पण ही देहांतर आहे ना हे देहाची एक अवस्था आहे. देही नोस्मिन एका देहावर घडणाऱ्या या अवस्था आहेत या अवस्थांचं उलट कौतुक वाटतं. आपल्या मुलाच्या तोंडात पहिला दात दिसायला लागला की आईला किती बरं वाटतं. जेव्हा स्थित्यंतर घडत असतं तेव्हा बरं वाटतं पण बरी वाटणारी जी स्थित्यंतर आहेत त्याच्याबरोबरच स्वाभाविकपणाने ज्याच्या संबंधी तुम्ही शोक कराल तुम्हाला तितकं ते प्रशस्त वाटणार नाही अशी स्थित्यंतर देहामध्ये घडून येणार. देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा आणि यौवन प्राप्त झाल्यानंतर जेव्हा जरेकडे मनुष्य जातो सहन होत नाहीत पांढरे झालेले केस आरशात पाहून पाहून उपटतात, काढून टाकायचा प्रयत्न करतात. एकच जे देहाचं स्थित्यंतर आहे त्याच्यात खुश असतात. कुमारापासून यवनापर्यंत येण्याच्या गोष्टीत खुश असतात. यवनापासून जेव्हा जरेकडे मनुष्य जातो तेव्हा खुश असत नाही. पण तरीही तो ते स्वीकारतो, चालायचंच म्हणतो. मिशीचे केस पांढरे होणार, दाढीचे केस पांढरे होणार, डोक्यावरचे केस पांढरे होणार, चेहऱ्याला कालांतराने सुरकुत्या पडणार, हातांना पायांना सुरकुत्या पडणार, मान हलायला लागणार. अंगम गलितम पलितम मुंडम असं जे आचार्य म्हणतात, दशनविहीनम जातम तुंडम, दात नसलेलं असं तोंड देखील असू शकतं असं मी म्हणेन, असू शकतं. तेही आता कवळी वगैरे वापरून चावण्यासाठी तरी उपयोग होतो, निदान वाईट दिसत नाही म्हणून तरी उपयोग होतो, पण दात नाहीयेत ही तर वस्तुस्थिती आहे. ही जी देहांतर आहेत ही देहांतर अपरिहारी आहेत. एक वेळ तो स्वीकारतो, ठीक आहे म्हणतो, पण तथा देहांतर प्राप्ती हे जे स्थित्यंतर आहे यावेळेला तो गडबडून जातो. त्यावेळेला मात्र त्याचा धीर पूर्ण सुटतो, तो गेला. आपल्याला दिसत नाही याचा अर्थ गेला. आणि धीर पुरुष त्याचं वर्णन खरं या ठिकाणी आहे, धीरा हा तत्र न मुह्यदी. मृत्यू समयी देखील धीर पुरुष हा मोह पावत नाही, विचलित होत नाही. त्याला पक्क माहीत असतं की देहाची ही देखील एक स्वाभाविक स्थिती आहे. तुम्ही उंच झाडाच्या शेंड्यावर बसलेले आहात आणि लांबून एक गाडी येते आहे, बैलगाडी, आणि तुम्ही म्हणताय की एक गाडी येते आहे, आणि जो झाडाच्या बुंध्यापाशी बसलेला आहे त्याला कुठं गाडी येताना दिसत नाहीये. पण नंतर त्यालाही ती दिसायला सुरुवात होते. मग गाडी झाडाच्या जवळून निघून जाते आणि जेव्हा झाडाच्या बुंध्याशी बसलेल्या माणसाला ती गाडी दिसेनाशी होते तेव्हा तुम्हाला मात्र ती दिसतच असते. तुम्ही शेंड्यावर बसलेले आहात. ती गाडी दिसेनाशी झाल्यानंतर जसा खालच्या झाडाच्या बुंध्याशी बसलेल्या माणसानी शोक करावा की मगासपर्यंत दिसत होती ती दिसली, समोर काही काळ होती आणि आता नाहीशी झाली, नाहीशी झाली म्हणून त्यांनी शोक करावा, पण वर शेंड्यावर बसलेल्या माणसाच्या दृष्टीने या सर्व काळी गाडी आहेच, अशी वस्तुस्थिती कशी असावी. धीर पुरुष याचा अर्थ त्याला समजलेला आहे म्हणून तो धीर राहू शकलेला आहे. त्याला ज्ञानच आहे की आत्म्याचा नाश झालेला नाहीये म्हणून तो धीर पुरुष झालेला आहे. तो मोह पावत नाही, मृत्यूनी मोह पावत नाही. धीरा हा तत्र न मुह्यती. अशा प्रकारे भगवंतांनी आत्मा अमर आहे असं सांगितलं म्हणून तो अशोच्य आहे असंही सांगितलं. शिवाय मृत्यूमुळं हे जाणलेला पुरुष, आत्मज्ञानी पुरुष मोह पावत नाही असं देखील सांगितलं. त्याच्यानंतर भगवंत असं म्हणायला लागले की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मात्रा स्पर्श हे राहतात, म्हणजे बाहेरच्या जगताचे इंद्रियांना होणारे स्पर्श हे अपरिहार्य आहेत. आणि हे स्पर्श याच्यातले काही हवेत असं वाटतं आणि काही नकोत असं वाटतं. त्याच्यासंबंधी आवड आणि नावड ही देखील स्वाभाविक आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण, म्हणजे हवं आणि नको असे असणारे ते सुख दुःख दाहा, त्यांचा अंतिम परिणाम म्हणून जे हवेत असं वाटतं ते सुख देतात आणि नकोत असं वाटतं ते दुःख देतात. द्वंद्वाची सुरुवात हवं आणि नको इथपासून होते आणि त्याचा अखेर सुख आणि दुःख यांच्यामध्ये होतो. ही जी द्वंद्व आहेत ही द्वंद्व आगमापायिनाहा अनित्याहा अशी आहेत. आगमापायिनाहा अनित्याहा तांस तितिक्षस्व भारत. आणि ही सहन करावी लागतात, तू देखील ही द्वंद्व सहन कर असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. आगमापायिनाहा म्हणजे निर्माण होणारी आणि नाहीशी होणारी. ही जी सुख आहेत ही सुख येतात आणि नाहीशी होतात, येतात आणि आल्यानंतर काही काळांनी कदाचित ती नकोशी वाटतात, त्याचा तिटकारा वाटतो. चांगली भूक लागलेली आहे तर जेवण हवंसं वाटतं, पोट भरल्यानंतर नकोसं वाटतं. उत्तम संगीत तुम्ही ऐकता आहात, तुम्हाला हवंसं वाटतं, थोड्या वेळाने तुमची जर शांती भंग पावली तुम्हाला आणि एक वेळ संगीत आवडणाऱ्या व्यक्तीच्या बाबत देखील अशी येण्याची शक्यता असते की एक वेळ कधीतरी त्या संगीताचा म्हणजे कानाच्या अंगाने जो विषय आपण घेत असतो त्याचा कंटाळा येतो, ते आक्रमण असतं. तुम्ही रात्री संगीत ऐकता आहात, जागता आहात, तुमची एक मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या पलीकडे तरी तुम्हाला जर संगीत ऐकवलं गेलं तर तुम्ही नको म्हणाल आणि जर तरीही ऐकवलं गेलं तर वेड लागेल असं तुम्ही म्हणाल. तुम्ही ऐकू नाही शकणार, अमर्याद काळपर्यंत कोणताच भोग भोगता येत नाहीये. या ठिकाणी ही अडचण असल्यामुळं हे भोग आहेत आणि ही द्वंद्व आहेत हे आगमापायिनाहा आणि अनित्याहा अशी आहेत. सुरुवात होऊन त्यांचा शेवट देखील होतो आणि याच्यापासून मिळणारं सुख अथवा दुःख दोन्हीही अनित्यच आहेत. दुःख असेल तरी देखील त्या दुःखाला नित्यता नाहीये, ते अनित्यच आहे. आणि सुख जरी असेल तरी ते सुख अनित्यच आहे, त्या सुखालाही नित्यता नाही. म्हणजे भगवंत सांगताहेत की आत्म्याचं स्वरूप आत्मा अमर असल्यामुळं अशोच्य असलं पाहिजे आणि देहाचं स्वरूप मृत्यू हे आहे आणि ज्यांनी आत्म्याला जाणलेला आहे तो मात्र त्या ठिकाणी धीर पुरुष मोह पावत नाही. आणि मृत्यूची गोष्ट सोडून द्या, चालू जीवनामध्ये देखील विषयाची जी सुख आहेत ती सुख अनित्य आहेत आणि सुरुवात होऊन शेवट होणारी अशी आहेत. सुख अथवा दुःख जी असतील ती. भगवंत असं म्हणतात की असं असल्यामुळं सुख दुःख या दोन्ही गोष्टींच्या बाबत सम राहतो जो आत्मज्ञानी असतो, तो सुख प्राप्त झालं तरी देखील विशेष वाटून घेत नाही आणि दुःख प्राप्त झालं तरी देखील त्या दुःखाचंही विशेष वाटू देत नाही. सम दुःख सुखम धीरम असे भगवंतांचे शब्द आहेत. सुख आणि दुःख ज्याला सम झालेला आहे, जो याबाबत धैर्यवान झालेला आहे, आत्मज्ञानामुळं जो धैर्यवान झालेला आहे. यम हिन व्यथयंते ते पुरुषम पुरुषर्षभ. सम दुःख सुखम धीरम असा जो झालेला आहे तो सहा अमृतत्वाय कल्पते, तो मात्र अमृतत्वाला जाऊन प्राप्त होतो. आणि मग भगवंत असं म्हणतात की जे अमृतत्व ही जी गोष्ट आहे त्या अमृतत्वाचा कधीही लोप होत नाही आणि जे दिसणारं म्हणून जे आहे यद दृष्टम तन नष्टम अशी श्रुतीच आहे, त्याचा टिकाऊ असा भाव कधीही नसतो. जरी दिसत असलं तरी देखील ते खरं नाही असं समजलं पाहिजे. न असतः विद्यते भावो जे असत आहे, आपल्या डोळ्यासमोर दिसणारं जे विश्व आहे ते असत आहे, त्याचा भाव आपल्याला वाटतो, याचं कारण आपलं जे दृष्टी सातत्य आहे त्यामुळं आपल्याला ते कायम आहे असं वाटतं. पण तसं ते नाहीये, ते हर क्षणाला बदलत आहे. हर क्षणाला इथं नवीन जन्मत आहे आणि जन्मलेलं आहे ते मरण पावत आहे, ही इथली अडचण आहे. तुम्ही वर्षानुवर्ष गुलाबाचं फूल जरी पाहत असलात तरी देखील तुम्ही आज पाहिलेलं फूल सकाळी संध्याकाळी कोमेजून जातं आणि दुसऱ्या दिवशी तर ते नसतंच, निर्माल्य होऊन जातं. पण गोष्ट अशी घडते की उद्या त्याची जागा अजून एक गुलाबाचं फूल घेते. असं असल्यामुळं इथं गुलाबाची फुलं संपत नाहीयेत आणि तुम्हाला असं वाटतं की ही शाश्वत गोष्ट आहे. वस्तुतः जे नाशिवंत आहे त्याचा कधीही भाव असत नाही. देह जर नाशिवंत असेल तर त्या देहाकडे त्याच मानाने पाहिलेलं बरं असं भगवंतांना सांगायचं आहे. न असत हा विद्यते भावो, कधीच भाव त्याचा टिकून राहत नाही. कायम भाव टिकायला ते बांधीलच नाही, ते मरणाच्या गतीने पुढे जातं. न अभावो विद्यते सतः, आणि जे सत आहे त्याचा कधीच अभाव होत नाही. सत हे आत्मरूप आहे, त्याचा अभाव कधीही होत नाही असं भगवंत सांगतात. शरीर हे विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः. शरीर हे अंतवंत आहे आणि जो शरीरी आहे तो मात्र अविनाशी आहे असं भगवंत सांगतात. म्हणजे शरीर आणि शरीरी आत्मा याच्यामध्ये भगवंत फरक करतात, आणि जो आत्मा आहे तो अविनाशी आहे असं ठासून सांगतात. याच्यानंतर या सांख्य योगामध्ये भगवंत आत्म्याचं वर्णन करतात. भगवंत म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयाहा अजहा नित्याहा शाश्वतहा अयम पुराणहा न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराला मारलं तरी हा मारला जात नाही, याला जन्म नाही, याला मृत्यू नाही. याचं कारण जे सत आहे त्याचा कधीच अभाव होत नाही, ते मेलं असं कधी होत नाही, ते कायमच अस्तित्व मात्र असतं. आणि त्याच्या पुढे भगवंत असं म्हणतात की मग जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काय होतं? तर जसं कपडे बदलावेत तशा प्रकारे आत्मा देह बदलतो. वासांसी जीर्णानी यथा विहाय, जीर्ण झालेली वस्त्र जशी बदलली जातात. नवानी गृह्णाती नरोपराणी, आणि नवीन वस्त्र स्वीकारली जातात. तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही. दुसरा नवीन देह घेऊन येतो आणि तोच देह धरून बसण्यामध्ये खरंच गंमत नाहीये, पचत नाहीये, ढिकरा येत आहेत, लिव्हर बिघडलेली आहे, मळमळतंय. डॉक्टर म्हणतात की असं हे इनर ऑर्गन एकदा कामातून गेले की आता फारसा उपाय नाहीये. किडनी गेलेले आहेत, अंगावर सूज येते आहे, डोळे नीट काम करत नाहीये, डायबेटिक पेशंट आहे, कुठंतरी स्मृतीवर परिणाम झालेला आहे. हृदय नीट काम करत नाहीये, झपाझपा चालता देखील येत नाहीये, बोलता येत नाहीये भराभरा. या खोलीतून त्या खोलीत जायला कितीतरी वेळ लागतोय. आपल्या समोर सगळे उत्तम जेवण करत असताना आपल्याला मात्र सुना सांगतायत की हे घेऊ नका, हे खाऊ नका, तुम्हाला सोसणार नाही, पचणार नाही, असा देह टिकून ठेवण्यामध्ये नक्की काय गंमत आहे? शरीर जसं वस्त्र जुनी झाली की जुनी वस्त्र आपली पूर्वीचीच आहेत म्हणून घालून कोणी फिरतो का आनंदाने, तो ती बदलून टाकतो आणि नवीन देह आल्यावर किती गंमत होते, किती मजा होते, सगळं नवीन मिळालेलं असतं. चष्म्याच्या काचा जाड जाड होत जाऊन जाऊन शेवटी चष्मा सुद्धा आता काम करत नाही अशी स्थिती झालेली आहे असं पाहून वाचायला लागतंय. त्याच्यापेक्षा उत्तम दृष्टी बघा ना, 3, 4, 5, 6, 10, 15, 20 कशी दृष्टी असते, तेज दृष्टी असते. लाईट गेलेले आहेत, अगदी बाहेरून थोडा प्रकाश येतोय तरी देखील दोरा होऊ शकतोय, अशी चांगली दृष्टी आहे. असा देह चांगला का तो देह चांगला? अशी पावसाळी हवा आहे आणि तरुण मुलं घरात आहेत, भजी खातायत आनंदाने, आणि तुम्ही 4 भजी खाऊन पाहिली आणि उगीच खाल्ली असं म्हणताय. म्हातार त्यामुळे देह बदलला गेला म्हणून विशेष काय घडलं असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत. पुढे भगवंत असं म्हणतात की याचा कशानी नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाहीत, न चैनम क्लेदयंत्यापो, कालवला जात नाही चिखलात, न शोषयती मारुताहा, वाऱ्यांनी तो सुकवला जात नाही, इव्होपरेट होत नाही, उडून जात नाही. अच्छेद्योयम अदाह्योयम अविकार्योयम उच्यते, कसं वर्णन केलेलं आहे, हे वर्णन आपलं चाललेलं आहे, तुम्ही लक्षात घ्या. अर्जुनानी असं ऐकायला हवं होतं की हे आपलं वर्णन चाललेलं आहे, देहाचं वर्णन मगाशी येऊन गेलं आणि आपल्याबाबत भगवंत म्हणतायत की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा. या बुद्धीनी जो ऐकणारा असतो तो सांख्य योगानी तरुण जातो. या बुद्धीनी ऐकलं गेलं पाहिजे. आपलं ऐकणं कसं असतं, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम, म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ वेगळा आहे, तरी देखील आपण हे सगळं वर्णन आपलं असताना देखील आश्चर्याने ऐकतोय की बाप रे असे आपण आहोत की काय, विश्वास नाहीये, आपल्याला माहीत नाहीये की आपण असे आहोत. म्हणून भगवंत असं म्हणतात की आत्मा एवं गुणविशिष्ट असा आहे. आणि उद्या तू जर म्हणालास की आत्माच जन्मतो आणि आत्माच मरतो असं जरी म्हणालास तरी देखील जातस्यही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच, जर मरत असेल तर पुन्हा जन्माला येईल आणि जन्मणारा असेल तर मरेल, याच्याबाबत तू शोक करायचं कारण काय, असंही भगवंत अर्जुनाला विचारतात. सांख्य शास्त्राप्रमाणे म्हणजे या अध्यायात जो सांख्य विचार कपिल महामुनींचा भगवंतांनी थोडा मॉडिफाय करून सांगितला त्याचाही उल्लेख दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी थोडासा जाता जाता केला. अव्यक्त आदिनी भूतानी, व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनानी एव तत्र का परिदेवना. जर सर्व भूतमात्रांचा जो आदी म्हणजे आरंभ आहे तो जर अव्यक्तात असेल आणि मध्ये फक्त व्यक्त असेल आणि हे मधलं व्यक्त नाहीसं झालं, अव्यक्तामध्ये विलीन झालं, तर मुळात जिथून आलो तो तिथं जाणार आहे, त्याच्यामध्ये तरी शोक करण्याचं काय कारण आहे असं भगवंत अर्जुनाला विचारतात. हे जे हा जो दुसरा अध्याय आहे हा मनन चिंतनपूर्वक आपल्या स्वतःच्या बाबत लावून जर कोणी वाचत राहील तर तो देखील उद्धरून जाईल असं भगवंतांना म्हणायचंय. आणि मग भगवंत आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः, आश्चर्यवत च एनम अन्य शृणोती, श्रुत्वाप्येनम वेदन चैव कश्चित, असं एक विलक्षण वर्णन आत्म्याच्या संदर्भात करतात. याला पाहणारा कोणी आश्चर्यासारखा असतो, कारण तो डोळ्याचा विषय नसतो तरी देखील पाहिला जातो. पाहिला जातो म्हणजे एकरूपता होते. त्या एकरूपतेलाच पाहणं असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे डोळ्यांनी न पाहता देखील तो पाहिला जातो, जाणला जातो, हे एक आश्चर्यासारखंच आहे. असं कोणी पाहणं हा मनुष्य देखील आश्चर्यासारखा आहे. असं पाहून त्याच्या संबंधी कोणी बोलणं करतं, बोलतं, कारण तो वाचेचा विषय नसल्यामुळं त्याच्या संबंधी बोलणं होतं, हीच अघटित घटना आहे. कसं आहे की ही साडी कुठं घेतली, हा ड्रेस कुठं घेतला, हे दागिने कुठं घडवले. आता मी माझ्या बांगड्या बदलून टाकते, हे हा बोलणं करण्यासारखा विषय आहे. म्हणजे संसारातल्या गोष्टी आहेत, बोलू शकतो अशा गोष्टी आहेत. आत्म्यासंबंधी बोलणं तो वाणीचा विषय नसल्यामुळं जो अशा रीतीने आत्म्याला जाणतो, पाहतो, म्हणजे जाणतो, त्याच्याशी एकरूप होतो आणि एकरूप होऊन वर परत बोलतो देखील, काही एक बोलून सांगण्याचा प्रयत्न करतो, तर तो देखील आश्चर्यासारखा आहे. अरे बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता कळो येते, असं समर्थ म्हणतात. स्वांत सुखाय बोलतो, अशा करता की या बोलण्याने आपल्या स्वतःला समजावं, तोही आश्चर्यासारखाच आहे. आश्चर्यवच्च एन मान्य शृणोती, आणि अशा रीतीने साड्यांचा विषय, दागिन्यांचा विषय हा बोलला ऐकला जाऊ शकतो, पण आत्म्याचा विषय जो इंद्रियांनी अगोचर आहे, मनबुद्धीला देखील जो जाणता येत नाही, असा आत्मा जाणून त्याच्या संबंधी जो बोलणार आहे, त्याचं बोलणं ऐकणारा देखील आश्चर्यासारखा आहे. त्याला काय इंटरेस्ट वाटतो कोण जाणे, तो कशा करता येतो ऐकायला कोण जाणे. कारण असंही तुम्ही म्हणू शकता की सगळ्या काही बाताच आहेत, याच्यातलं खरं काय, कोणता आत्मा, कधी कोणी पाहिला आहे, कोणता पुरावा आहे, दाखवा. लोकांना रंगून ठेवण्याचं, खिळवून ठेवण्याचं, स्वप्न दाखवण्याचं एक साधन आहे. खरं नाहीये, शक्य नाहीये, माझ्या बुद्धीला पटत नाहीये, नसणार, पाखंडी आहे, फसवणारी गोष्ट आहे, अफूची गोळी आहे, अशा प्रकारचा आनंद असू शकत नाही. असू शकेल, अशा जगामध्ये ऐकणारे देखील आश्चर्यासारखे आहेत. कशा करता ऐकलं जातं. मी असा एक विनोद वाचला होता की एक बाई घाबऱ्या घोबऱ्या डॉक्टरकडे जाते आणि म्हणते की मला काहीतरी होतंय. तर ते म्हणतात, काय होतंय तुम्हाला, म्हणजे पोटात काही होतंय का, छातीत होतंय का, डोक्यात काय, तुम्हाला होतंय काय. तर त्या म्हणतात की मला काही सांगता येत नाहीये, पण मला काहीतरी होतंय. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की मग या दोन गोळ्या घ्या, एक गोळी रात्री झोपल्यावर घ्या आणि एक उठण्यापूर्वी घ्या. रात्री झोपल्यावर गोळी कशी घ्यायची आणि उठण्यापूर्वी गोळी कशी घ्यायची हे जसं तसं आत्म्यासंबंधी ऐकणं असताना देखील, म्हणजे ऐकून तुम्हाला आत्मा समजणार नाहीये. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या, आणि उपनिषद काही गोलमाल सांगत नाही, स्पष्ट सांगतात. न मेधया, तुमच्या बुद्धीने देखील जाणला जाणार नाही. न बहुना श्रुतेन, खूप ऐकून देखील आत्मज्ञान होणार नाही. मग कशाला ऐकायचं? अशा परिस्थितीत देखील ऐकणारा स्वहृदय श्रोता भेटणं ही देखील आश्चर्याची गोष्ट आहे, जे तुम्ही आहात. कशाकरता ऐकायला येता? काय ऐकता? जे ऐकून समजत नाही ते ऐकायला तुम्ही येता, त्याच्याबद्दल आस्था ठेवता, हेही आश्चर्यच आहे असं भगवंत म्हणतात. आणि श्रुत्वा पेनम, ऐकून देखील, म्हणजे असं इतकी वर्ष ऐकत ऐकत गुरु शिष्य परंपरेनी ऐकणारे जे आहेत, वेदन चैव कश्चित, कुणीही जाणलेलं नाही. कुणीही जाणलेलं नाही म्हणजे मग ऐकतायत काय, सांगतायत काय, काय पाहिलं जातं? कारण जेव्हा तो जाणला जातो तेव्हा मी जाणतो हा भाव न धरता जाणला जातो. असं असल्यामुळं मी जाणलं असं म्हणणारा कोणी भेटतही नाही. ती कालच सकाळी मी ती याज्ञवल्क्यांची गोष्ट जशी सांगितली, त्या गार्गीनी येऊन याज्ञवल्क्यांना विचारलं, आत्म्यासंबंधी काही सांगितलं तर जो अनिर्वचनीय आहे त्याच्याबद्दल बोलण्याचा दोष येतो, आणि जर बोललंच नाही तर माहीत नाही असं समजलं जातं. याच्यावर मार्ग कसा काढायचा? मग जाणलं नाही असं म्हणायचं का? श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, जो जाणलं तो मी जाणलं असं म्हणत नाही, हेही आश्चर्य आहे. कारण थोडं बहुत जाणल्याबरोबर जाणलं असं सांगणारेच या जगात आहेत. एखाद्या विषयामध्ये 40-50-60 मार्क मिळवून पुढच्या वर्गात जाणारे आपण सगळेच आहोत, कमी अधिक मार्क, कोणाला 80, कोणाला 60, कोणाला 40. पण 80 मार्क म्हणणारा देखील, मिळवणारा देखील 100 मार्क न मिळवताच पुढच्या वर्गात जातो, आणि 40 मार्क मिळवणारा देखील उरलेले 60 मार्क न मिळवताही पुढच्या वर्गात जातो, आणि असा तो शिक्षित होतो. आणि सांगायला सुरुवात करतो, आपल्या पदव्या लावतो आपल्या नावाच्या मागं. थोडं जाणल्याबरोबर जाणलं असं म्हणणारे लोकच इथं जास्त आहेत. पण जाणून देखील मी जाणलं असं कोणी म्हणत नाही, हे एक अजून आश्चर्य असं भगवंत म्हणतात. श्रुत्वा पेनम वेदन चैव कश्चित, मी जाणलं असं म्हणायला कोणी तयार होत नाही. अशा प्रकारचं हे आत्मविषयक तत्वज्ञान जे तुमच्याविषयी सांगतं, अर्जुनाच्या विषयी जसं सांगत होतं तसं तुमच्याविषयी सांगतं. न जायते म्रियते वा कदाचित, हे तुम्हाला म्हणतायत, आत्म्याला म्हणतायत. वासांसी जीर्णानि यथा विहाय, तुम्हाला म्हणतायत. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाहा, मात्रा स्पर्श शीतोष्ण आहेत, सुख आणि दुःख देणारे आहेत. आगमापायिनाहा अनित्याहा, हे अनित्य आहेत हे तुम्हाला म्हणतायत. मला ते म्हणतायत याचा अर्थ असा की मात्रा स्पर्शामध्ये आता सापडायचं नाही असा जो बुद्धीचा निश्चय करतो, त्याच्याच चिंतनामध्ये जो रमतो तो सांख्य योगाने देखील तरुण जातो असं भगवंत सांगतायत. या सांख्यविषयक निरूपणाचा जो अखेर आहे, शेवट आहे, तो भगवंतांनी असं तत्वज्ञान ज्याच्या बुद्धीमध्ये मुरलेलं आहे तो कसा असेल, त्याच्या ठिकाणी स्वधर्म कर्म निष्ठा, कर्माकडे पाहण्याची दृष्टी कशी असेल. भगवंतांनी अर्जुनाला सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसी असा उपदेश केलेला आहे. जर असा उपदेश भगवंतांनी केलेला ज्याच्या ठिकाणी पक्का रुजलेला आहे तो आता सुख आणि दुःख समान लेखेल, मृत्यू आणि जन्म समान लेखेल, लाभ आणि अलाभ समान लेखेल, जय आणि पराजय समान लेखेल. आणि हे समान लेखून कर्म मात्र करेल. तो जयाकरताही कर्म करणार नाही, पराजयाकरता तर कोणी कर्म करत नाहीच. तो कर्म करेल तो युद्धाय युज्यस्व, युद्ध मात्र करेलच करेल, कारण देह आहे तेव्हा तो कर्म करतच राहणार. आपण आत्मा आहोत हे लक्षात घेईल आणि कर्तव्यामध्ये असेल. नैवम पापम अवाप्स्यसी, पाप भावनेपासून अशा रीतीने तो मुक्त होऊन जाशील. हा आहे भगवंतांचा सांख्य योग. जे अन्य सांख्येन योगेन असं भगवंत म्हणतात, या योगानी देखील मुक्त होऊन जातो. या सांख्य योगानी मुक्त होणं याचा अर्थ या पदांचं कायम चिंतन करत राहणं. ही जी पदं आहेत त्याच्यातली देहाला जी लावलेली पदं आहेत विनाशिनाहा वगैरे, तर खरंच देह विनाशी आहे आणि त्याच्या संबंधी मोह धरायचा नाही, अशा प्रकारचं चिंतन. आपला आणि जे आपले आहेत त्या सगळ्यांचे देह आणि आत्मा आपला आणि सर्वांच्या अंतर्यामी असलेला, अर्जुनाचा हाच प्रश्न होता, हाच प्रॉब्लेम होता की त्यांनी पाहिलीही नव्हती अशी मंडळी त्याच्याच नात्यातली समोर युद्धाकरता म्हणून उभी होती. दुर्योधनाचा मुलगा तो लक्ष्मण त्यांनी पाहिलेला नव्हता तेव्हाच तिथं आला समोर, जसा याचा मुलगा अभिमन्यू त्यांनी पाहिलाच नव्हता. अशी मंडळी जी आपली म्हणून आपण म्हणतो अशा मंडळींना आपण मारणार आहोत असा भाव त्याचा निर्माण झाला. म्हणून जर कायम चिंतन करेल, तुम्ही पाहत आहात तुमच्या मुलाला पण सर्व प्रकारे पाहत आहात की हा विनाशी आहे, याचा देह अशाश्वत आहे, हा जाऊ शकतो पण याचा आत्मा मात्र अमर आहे. जसा वस्त्र बदलणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, जेव्हा जे घडेल ते घडेल आणि आपल्या स्वतःबद्दल देखील जो हेच चिंतन करतो, कठीण आहे. ध्यानेन आत्मनी पश्यंती प्रथम घेतलेलं आहे ते आशा करता, अर्जुनालाही ते झेपलं नाही. कोणी असतो एखादा ताकदवान तो तुळशीपत्र ठेवूनच निघतो ना. असतात अशी मंडळी. आपल्याकडेच येणाऱ्या एक भगिनी त्यांचा मुलगा निघून गेला, आईचं हृदय असल्यामुळं त्या म्हणतात की कुठं जेवत असेल कुठं झोपत असेल, आहे की नाही. 10 वर्षापूर्वी त्याचं एक पत्र आलेलं होतं, 10 वर्ष झाली त्याला. ते पत्र देखील असं 2-4 ओळींचंच होतं की मी अमुक अमुक ठिकाणी आहे. तेव्हा तो कुठंतरी अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये होता. परमार्थाच्या करताच एका केंद्रामध्ये तो समाविष्ट झाला त्या केंद्राच्या कामामध्ये आणि त्याला तिकडं अरुणाचल प्रदेशला पाठवलेलं होतं. पण मग नंतर कुठं कोणाला विचारायचं, ते म्हणतात की आमच्या योजनेत आम्ही सांगत नाही कोण कुठं आहे ते, आणि याचाही पत्ता नाही, हाही सांगायला तयार नाही. मध्यंतरी माझ्याकडे एक आई वडील आले, ते प्रॉडक्शन इंजिनियर झालेला मुलगा, त्याला अतिशय चांगली नोकरी खूप चांगल्या मार्कांनी पास झाल्यामुळं मिळालेली असताना 2 महिने त्यांनी ती केली आणि ती सोडून देऊन एका आश्रमात गेला. ते परगावचे आहेत, ते माझ्याकडे आले दोघं नवरा बायको आणि म्हणाले की तुमच्या इथल्या केंद्रामध्ये संसार आणि परमार्थ दोन्ही करायला तुम्ही सांगता तर जरा त्याला बघा, तो सध्या पुण्यात आहे मुलगा, त्याला जरा सांगून बघा. त्याला गरज तर वाटली पाहिजे हे येऊन ऐकण्याची, कुठे जाऊन त्याला सांगा? आई वडील भेटायला गेले आदल्या दिवशी, ते भेटून माझ्या घरी आले बुधवारी भेटायला, तर तो म्हणाला की ते म्हणाले जरा रागवले त्याला, आम्हीच भेटायला येतो तू काही फोन करत नाही, बोलत नाही, कळवत नाही. तो म्हणाला मन का येऊ, अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्चते. त्याच्या आतला जो आत्मा आहे तो अशा पद्धतीने पाहण्याचं धैर्य आई वडिलांना येणं म्हणजे सांख्य योग अंतःकरणामध्ये ठसणं आहे. ही सोपी गोष्ट नाहीये. पण काही मंडळी या मार्गाने देखील जातात असं भगवंत सांगतात. अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे, आणि काही कर्मयोगाच्या अंगाने देखील जातात. ते त्या आश्रमाचे जे मुख्य आहेत त्यांना भेटून आले, ते म्हणाले आम्ही कोणालाही सांगत नाही इथं या म्हणून, आणि जाही सांगणार नाही. आहेत अशी मुलं की येतात आणि थोड्या दिवसांनी कंटाळतात आणि परत जातात. तसा जो परत तो गेला तर आम्ही थांब म्हणणार नाही, पण आम्ही आता त्याला म्हणणार नाही की तू तुझ्या घरी जा, आता काय करणार काय. अशा वेळेला हा जो सांख्य विचार आहे, हा सांख्य विचार ज्याच्या अंतःकरणात ठसलेला असतो, मी म्हटलं तुम्हाला मान तर खाली घालायला लावत नाहीये, तो जिथं आहे तिथं त्याच्या ध्येयाकरता गेलेला आहे, व्यसन करून कुठंतरी पडलेला आहे लोळत आणि तुम्हाला येऊन सांगतायत की बघा तुमच्या मुलाला घेऊन जा, अशी तर परिस्थिती नाहीये. तुम्हालाही अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. आई म्हणाली की हे सगळं मला समजतं, तरी देखील रडत होती की मला हे आत्ता मात्र मला हे मान्य होत नाहीये की माझ्या मुलांनी असं करावं हे मान्य होत नाहीये. म्हणून हा सांख्य योग ऐकायला जरी पुष्कळ प्रशस्त असला, चांगला असला, तरी देखील आपण जर कसून खऱ्या बुद्धीनी प्रामाणिकपणानी आपल्या जीवनाकडे पाहून याचा अवलंब केला, या विचाराचा अवलंब केला, तर ध्यान विचार कर्म विचार या दोन्ही करता देखील ते अत्यंत लाभदायक आहे. सांख्य योगाने मनुष्य तर उद्धरून जाईलच, आणि कोणताही एक विचार धरत असताना सांख्य विचारात जाणारा मनुष्य ध्यान करणार नाही असं नाहीये, कर्म करणार नाही असं नाहीये, पण प्रधानत्वानी सांख्य विचार आहे. ध्यान करणारा आत्मविषयक विचार करणार नाही असं नाही, प्रधानत्वानी ध्यानाची साधना करेल आणि दुसराही विचार करेलच. एका प्रधान साधन आहेत, बाकीच्या साधना हा या येतीलच, पण सांख्य विचारांनी जाणारे कोणी अन्य असतात असं जे भगवंत म्हणतात, ते प्रधान सांख्य विचार मानून पुढे जाणारे असतात. आता कर्मयोगेन च अपरे, आणि कोणी कर्मयोगाच्या मार्गाने देखील जातात आपण पुढच्या वेळेला पाहू. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा बोली.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
खरंच अशा मुसळधार पावसामध्ये आपण सर्वजण हे देखील आश्चर्यच आहे, तशा आश्चर्याला आपण आपल्या स्वतःला मात्र आपल्या समोर एक ध्येय असल्यामुळं मानत देखील नाही, याच्यात आश्चर्य आहे। उलट आपलं हे कर्तव्य आहे अशा भावनेनी आपण या श्रवणाकडे देखील पाहतो, म्हणून केवळ अशा विपरीत परिस्थितीमध्ये देखील एवढ्या मोठ्या संख्येनी तुम्ही इथं आलेले आहात। काही निवेदन? एक निवेदन आहे,